समाज 2 कीर्तन भक्ती. आपण एखादी गोष्ट बघतो, ऐकतो आणि जर आवडली तर ती आपल्यापुरतीच मर्यादित न ठेवता इतरांना सांगतो. त्यांनाही त्याचा आनंद मिळावा असं आपल्याला मनापासून वाटतं. याचंच नाव कीर्तन. कीर्तन म्हणजे केवळ देवासमोर उभं राहून चिपळ्या हातात घेऊन करायचं एवढंच नाही, भगवंताचे मला लाभलेले प्रेम, समजलेला आनंद इतरांनाही वाटणे, यातून प्रत्येकाच्या हातून ही कीर्तन भक्ती घडू शकते. त्यामुळे इतरांनाही ते प्रेम जडू शकते. ऐकूया तर श्रीराम श्रोती भगवत भजन पुसिले, ते नवविधा प्रकारे बोलिले, त्यात प्रथम श्रवण निरोपिले, दुसरे कीर्तन ऐका. सगुण हरिकथा करावी, भगवत कीर्ती वाढवावी, अखंड वैखरी वदवावी यथा योग्य. बहुत करावे पाठांतर, कंठी धरावे ग्रंथांतर, भगवत कथा निरंतर करीत जावी. आपुलिया सुख स्वार्था, केलीच करावी हरिकथा, हरिकथे वीण सर्वथा राहो चिनये. नित्य नवा हव्यास धरावा, साक्षेप अत्यंत चिकरावा, हरि कीर्तने भरावा ब्रह्म गोळ अवगा. मनापासून आवडी, जीवापासून अत्यंत गोडी, सदा सर्वदा तातडी हरि कीर्तनाची. भगवंता सकीर्तन प्रिये, कीर्तने समाधान होये, बहुत जनासी उपाये हरि कीर्तने कलयुगी. येष कीर्ति प्रताप महिमा, आवडी वर्णावा परमात्मा, जेणे भगवत भक्तांचा आत्मा संतुष्ट होये. ताळ मृदांग हरि कीर्तन, संगीत नृत्य तान मान, नाना कथानुसंधान तुटोचिने दावे. करुणा कीर्तनाच्या लोटे, कथा करावी घडघडाटे, श्रोतयांची श्रवण पुटे आनंदे भरावी. प्रसंगे हरिकथा करावी, सगुणी सगुण कीर्ती धरावी, निर्गुण प्रसंगे वाढवावी अध्यात्मविद्या. कीर्तन ऐकता संदेह पडे, सत्य समाधान ते उडे, नीति न्याय साधन मोडे ऐसे न बोलावे. सगुण कथा या नाव कीर्तन, अद्वैत म्हणिजे निरूपण, सगुण रक्षून निर्गुण बोलत जावे. असो वक्तृत्वाचा अधिकार, अल्पासन घडे सत्योत्तर, वक्ता पाहिजे साचार अनुभवाचा. कीर्तने महादोष जाती, कीर्तने होये उत्तम गती, कीर्तने भगवत प्राप्ती यदर्थी संदेह नाही. कीर्तने वाचा पवित्र, कीर्तने होये सत्पात्र, हरि कीर्तने प्राणी मात्र सुशील होती. सदा सर्वदा हरि कीर्तन, ब्रह्मसुत करी आपण, तेणे नारद तोची नारायण बोली जेत आहे. म्हणून कीर्तनाचा अगाध महिमा, कीर्तने संतोषे परमात्मा, सकळ तीर्थे आणि जगदात्मा हरि कीर्तनी वसे. इति श्रीदासबोधे गुरुशिष्य संवादे, कीर्तन भजन निरूपण नाम समास दुसरा श्रीराम.